हरिः ॐ। ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। अगंशिश्च मे रश्मिश्च मे दाभ्यश्च मेऽधिपतिश्च मा उपागंशिश्च मेऽन्तर्यामश्च मैन्द्रवायवश्च मे मैत्रावरुणश्च माश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थी च माग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च मा ऋतुग्रहाश्च मेति ग्राह्याश्च मैन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च मा आदित्यश्च मे सावित्र्यश्च मे सारस्वतश्च मे औष्णश्च मे पात्नीवतश्च मे हारियोजनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धीष्णीयाश्च मे सृचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च मौपरवाश्च मे धिषवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्च माघवनीयश्च माग्नीध्रं च मे हविर्धानं च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे बभृतश्च मे स्वगाकारश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुठे काका आपल्याला आज सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज बुधवार दिनांक 4 जानेवारी 1995 माया अपाशन नवी संध्याकाळचे केंद्र परम पूजनीय मातोश्री सहभागी सरदाताईंचा 78वा वर्धापन दिन सोहळा सूत्रसंचालन सद्भक्त श्री नितीन दुमय करतायत। प्रार्थना व श्री सुक्तानंतर ते म्हणतात, मातोश्रींचा जन्म मार्गशीर्ष वैद्य प्रतिपदा दिनांक 29 डिसेंबर 1917 रोजी कोकण येथील तेंडुलकर घराण्यात झाला। केवळ गुरुपत्नीच नव्हे तर त्या सुद्धा संतत्वालाच पोहोचलेले आहेत। एका वेगळ्या पातळीवरून त्या आपलं प्रबोधन करतायत। जसे ज्यावेळी त्यांना स्पेस नेकर रजात बसवण्यात आले त्यावेळी त्या स्वामीजीकडे पाहून ज्या गोर असल्या ते हास्य शिवापासून शक्ती दूर होऊ शकत नाही अशा आशयाचे सूचक प्रबोधन करणारे भासले। इत्यादीनंतर त्यांची नात सद्भक्त सौभाग्यवती संध्या वर्दे आपल्या मनोगतात म्हणते, आजी खूपच मोठी व डोळस, तिचं खरं वर्णन फक्त स्वामीजीच करू शकतात। माहेर श्रीमंत सरदार घराणे, पण ते सोडून स्वामीजी बरोबर 10x10 खोलीत आनंदात राहिली। स्वामीजी बरोबर लुटुपुटीचे वादविवाद करणारी आजी शांतपणे धावपळ करते, अजिबात उद्धव नाही। इत्यादीनंतर सद्भक्त श्री गिरीश तल्लू व सौभाग्यवती विजया तल्लू यांनी स्वामीजी व सरलाताईंना पुष्पहार अर्पण केल्यानंतर सद्भक्त तारामती खरे सद्भक्त योगिनीताई रचित काव्य म्हणते, आदिशक्ती तू माय माऊरी जगताची या असे सरला माधव नाम निरंतर अमुचावधनी वसे। यानंतर सद्भक्त योगिनीताई मनोगतात म्हणतात, मी वयाच्या 18 वर्षी यांच्याकडे राहायला आले आणि सलग 13 वर्षे राहिले। मला कधी कधी चहा प्यायची लहर यायची, ती आली की मी सरळाताईंना म्हणायचे आई दोन कप चहा करा आणि त्या तसे करायच्या. त्याबद्दल स्वामीजी कधी बोलले नाही. कधी कधी मी स्मशानात पळून जायचे ध्यानासाठी. तेव्हा मातोश्री बरोबर रात्री 12-12:30 वाजता स्वामीजी मला शोधायला यायचे. याबाबत तुला काही कळत नाही का असे कधीही दोघे जण बोलले नाही. त्यांचे गुण आकाशापेक्षाही मोठे, विवेक मजेशीर. मी हजारो संत पाहिले पण माझा चेक धनादेश येथेच वाटला. मी त्यांना म्हणायचे मला दुसऱ्यातील वाईट दिसते, चांगले दिसतच नाही, काय करू. त्यावर सरळाताई म्हणत योगिनी तू तुझी दृष्टी बदल. छोटी प्रार्थना त्या म्हणतात देई देई दान करणींची सेवा विनंती माधवा करीत असे. सरला माधव माझ्या मुखी राहो नाम हेची मोक्षधाम देई मज. यानंतर आता स्वामीजी बोलतायत. सरळाताई श्रीमंत सरदार घराण्यातील पण माझ्यासारख्या सामान्य गरीबाशी विवाह केला. माहेर प्रासादिक 3 मजली हवेली पण माझ्याबरोबर 2 खोल्यात संसार केला. त्यांच्या माहेरच्या श्रीमंतीबद्दल त्यांनी एकदाही आवाक्षर काढले नाही. मी शिस्तीचा कडक स्वभावाचा, त्यांनी शांतपणे गृहकृत्य व व्यवहार सांभाळला, माझी शिस्त सांभाळली. संतांची पत्नी होणे हे दिव्यच. घरात 25 वर्षे ज्ञानेश्वरी सांगत आलो, त्या सतरंजा घालायच्या काढायच्या तक्रार नाही. अशी पत्नी लाभणे हे माझे भाग्य. दररोज एक साधिका जेवायला घरात बसवायच्या न कंटाळता. हजारो रुपयांचा दान धर्म केला पण त्याचा उच्चार नाही. मी पूजनीय नसून त्या पूजनीय आहेत. मी मोठा नसून त्या मोठ्या आहेत. त्यांनी स्वतःच्या मुला मुलींची इतरासमोर कधीही स्तुती केली नाही. या उलट योगिनींचे गुण आणि तिच्या चांगुलपणाचे वर्णन जेव्हा स्वरूपानंद स्वामीजीकडे केले तेव्हा स्वामीजी म्हणाले याला निर्वय वृत्ती म्हणतात. अशा निर्वय वृत्तीच्या सरदाताई मगाशी संध्या म्हटलीच्या प्रमाणे शांतपणे धावपळ करणाऱ्या, तरीही कधीही ध्यान न चुकविणाऱ्या खरोखरच ग्रेट आहेत, धन्य आहेत. धन्य धन्य तू आई माधव दूतांगणी येत असे. एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र गुरुवार दिनांक 5 जानेवारी 1995 वेळ सकाळी 8:45 अध्यात्म मंगलधाम येथील सत्संगाचा कार्यक्रम. नेहमीच्या रुद्र प्रार्थनेनंतर प्रसन्न मुद्रेने सभावरून आपली कृपादृष्टी फिरून स्वामीजी आपल्या समोरील प्रश्न वाचतात. पहिलाच प्रश्न अरुण नातू यांचा, जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या यामध्ये आपल्या देहाची काय अवस्था असते. स्वामीजी उत्तर देत आहेत. आपण विचारलेल्या प्रश्नातील पहिली अवस्था जागृती. यामध्ये आपण स्थूल देहाने व्यवहार करीत असतो. देहेंद्रियाने सर्व बाह्य पदार्थाचे ज्ञान घेत असतो. सामान्यपणे या देहधारी आपणालाच आपण सर्वजण मी मानित असतो. दुसरी अवस्था आहे स्वप्न. यामध्ये आपण सूक्ष्म देहाने व्यवहार करतो. स्थूल देहाला असलेली कान नाक डोळे जीव व त्वचा ही ज्ञानेंद्रिये स्वप्नामध्ये कार्य करीत नसली तरी आपण स्वप्नात पाहू शकतो, ऐकू शकतो. म्हणजे इथे या स्थूल व्यतिरिक्त मी कुणीतरी आहे ज्याला त्या स्वप्नसृष्टीतील ज्ञान होते. म्हणजे त्या स्वप्नात स्थूल देहाचा बाद होतो. तिसरी अवस्था आहे सुषुप्ती. इथे गाढ निद्रा असते. ही अवस्था अनुभवणाऱ्या नीला कारण देह म्हणतात. ही तशी अज्ञान अवस्था. स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही देहाचा सुषुप्तीत बाद होतो. चौथी अवस्था आहे तुर्या, सर्व साक्षिणी अवस्था. त्याला महाकारण देह म्हणतात. तो त्या तिन्ही अवस्थेचा साक्षी आहे. पहिल्या तिन्ही अवस्था येथे नाहीत म्हणून स्थूल सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहाचा बाद होतो. या चौथ्या अवस्थेला तुर्या, सर्व साक्षिणी अवस्था असे म्हणतात. हिला तिन्ही अवस्थेचे ज्ञान आहे. ही दृश्याच्या सापेक्ष दृष्टा आहे. सर्व दृश्याचे ज्ञान तो करून देतो, पण मी कोण याचे ज्ञान नाही. त्याचे अज्ञान अजून कायम आहे. पुढे सद्गुरु कृपेने सोहम बोध होणे होतो तो साधनेच्या परिपक्व परिस्थितीत. ही पाचवी अवस्था. दृश्य संपले तर सापेक्ष दृष्टाही संपला. असा तो मीच सोहम सच्चित आनंद रूप मी आहे. कोहम हे अज्ञान जाऊन सोहम हे ज्ञान झाले. पुढे ते ज्ञानही गेले. लेख सासरी गिरी मांडवाचे काम संपले. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली. त्याची नक्तिमात्र स्थिती. जो मी जाणत नव्हतो तो अहम ब्रह्मास्मीने जाणला. माझे नेणीव ब्रह्मास्मी या जाणीवेने गेले. त्या जाणीवेचे कार्यही संपले. तीही गेली. जाणीव नेणीव स्वरूपी नाही. ही शेवटची स्वरूपावस्था कळर ना. मला मात्र दम लागला सांगताना. आता आपण एक अभंग ऐकूया. सद्भक्त योगिनी ताई अभंग म्हणतायत. सोहम जप ध्याने लाभली विश्रांती, राहे आत्मस्थिती आपे आप. यावर वा असे कौतुकोद्गार काढत स्वामीजी पुढील प्रश्न वाचतायत. परमात्मा जो निर्गुण निराकार अव्यक्त स्थितीत असताना तो व्यक्त दशेत सगुण साकार कशा करता झाला हे एक गूढच वाटते. श्री वाळुंजकरांचा प्रश्न आहे. स्वामीजी उत्तर देताना म्हणतात, ती गूढ वाटण्यासारखीच गोष्ट आहे. एकदा एक सरदारजी रेल्वेने प्रवास करीत होते. त्याच डब्यात वरच्या बर्थवरही एक सरदारजी होते. त्यांनी सहजपणे खाली वाकून खालच्या सरदारजीला विचारले, की गद कहा जा रहे हो. खालच्या सरदारजींनी उत्तर दे, पंजाब जा रहा हूं. त्यावर बर्थवरचे सरदारजी म्हणतात, मैं भी पंजाब जा रहा हूं. लेकिन पंजाब ने कहा. उत्तर मिळते, चंडीगड. वरचा म्हणतो, मैं भी चंडीगड ही जा रहा हूं. मगर चंडीगड ने कहा. उत्तर मिळते, चंडीगड में सेक्टर क्रमांक 7 में. त्यावर वरचा सरदारजी म्हणतो, सेक्टर 7 में तो मैं भी रहता हूं. कौन सी लेन में रहते हैं आप. खालचे सरदारजी उत्तर देतात, गुरु नानक लेन में रहता हूं. गुरु नानक लेन में तो मैं भी रहता हूं. दव्यातील इतर प्रवासी हा चाललेला संवाद मोठ्या आवडीने व उत्सुकतेने ऐकत असताना, नानक लेनने कौशल बिल्डिंगने रहते हो असे बसवरील सरदारजीने विचारले. तेव्हा खाली बसलेले सरदारजी म्हणतात, सत श्री अकाल ये बिल्डिंगने मैं रहता हूं. त्यावर उपरवाले सरदारजी आश्चर्यकारक जीने म्हणतात, क्या सत श्री अकाल ये बिल्डिंगने तो मैं भी रहता हूं. कौन से नंबर के कमरे में रहते हो. या प्रश्नावर खाचे सरदारजी उत्तर देतात, 11 नंबर के कमरे में रहता हूं. क्या कहते हो. असे म्हणत वरचे सरदारजी म्हणताना, 11 नंबर में तो मैं भी रहता हूं. हे ऐकणारे इतर प्रवासी मात्र आता चकित होतात. भूतकाळात पडतात की हे काय गूढ असावे. त्यावर एक प्रवासी न राहून विचारतो, जसा आत्ताचा प्रश्न विचारला आहे तसे, की तुमच्या या संवादातील गूढ काही आम्हाला समजत नाही. त्यावर बर्थवरील सरदारजी म्हणतात, अरे भाई व नीचे भाईचा व सरदारजी तो मेरा ही पुत्र है ना. इसी वजह से हम इकट्ठे रहते है. त्यावर खाली प्रवासी असतात व विचारतात, तुमचाच पुत्र आहे व एकत्र जाता तर इतका व एवढी विचारपूस कशासाठी केली हो. त्यावर सरदारजी म्हणतात, अरे भाई ये लंबे जर्नी ने टाइम पास तो करना है. मुझे आखिरी का मन रमता नहीं था, इसलिए मेरा ही मन रमने के लिए यह नाटक किया. एवढे सांगून स्वामीजी म्हणतात, त्या सरदारजी प्रमाणे परमात्मा जो निर्गुण निराकार अव्यक्त दशेत एकटाच होता त्याला कर्मत नव्हते. एकाकी न रमते एकोहम बहुश्यायम प्रजायम येयम यती. म्हणून त्याने ही सृष्टी निर्माण करून त्यामध्ये तो रमतो आहे. कळलं ना. एवढे सांगून बोला पुंडलिक म्हणत स्वामीजी समारोप करतायत. हरि ओम.
हरि हरि. अक्षय अभंग म्हण.
ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। अभी रघुलाल उधई तरंगा, अभी रघुलाल उधई तरंगा, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अभी रघुलाल उधई तरंगा, अबीर गुलाल 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 उधईत रंग 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 अबीर गुलाल उधईत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, उंबरठ्यासी कैसे शिव उंबरठ्यासी उंबर ठासी कैसे शिव, आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू, रूप तुझे कैसे पाहू, रूप तुझे कैसे पाहू, रूप तुझे कैसे पाहू, त्यात रूप तुझे कैसे पाहू, जाता दीन पाय ऋषि हो दंग गाउनी अभंग, पाय ऋषि हो दंग गाउनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे नाथा घरी नाथा घरी नाचे नाथा नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल अबीर गुलाल उधई तरंग रंग रंग, अबीर गुलाल 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 अबीर, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ, होनी निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधई तरंग, नाथा घरी नाचे माझा सख पांडुरंग नाथा घरि नाचे माथा सख पांडुरंग आषाढ़ी कार्तिकी भक्त जनयेति आषाढ़ी कार्तिकी भक्त जनयेति आषाढ़ी कार्तिकी भक्त जनयेति आषाढ़ी कार्तिकी भक्त जनयेति पंढरीचा वाळवंटी संत गोळा होती पंढरीचा वाळवंटी संत गोळा होती सोखा म्हणे सोखा म्हणे नाम घेता सोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंगा नाथा घरी नाथा घरि नाचे 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 माथा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधय तरंग अबीर गुलाल अबीर गुलाल उधय तरंग नाथा घरि नाचे माथा सखा पांडुरंग नाथा घरि नाचे माथा सखा पांडुरंग सखा पांडुरंग सखा पांडुरंग सखा पांडुरंग
थोडा वेळ आपण नाम घेऊ. डोळे मिटलेले आहेत. आपल्या हृदयाच्या ठिकाणी राजस्व सुकुमार मदनाचा पुतळा पंढरीनाथ आपण पाहतो आहोत. त्यांच्या हृदयामध्ये अवतीर्ण झाल्यामुळं मोठी पवित्रता शांती समाधान भरून राहिलेलं आहे. पंढरीनाथांकडं पाहत आपण त्यांना आळवणार आहोत. नारायणा नारायणा गोविंद गोपाल नारायण नारायणा नारायणा गोविंद गो
गोपाल नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण हरे नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण हरे नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण हरे नारायण नारायण गोविंद गोपाल गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण 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 गोविंद गोपाल नारायण नारायण नारायण
नारायण गोविंद गोपाल नारायण 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 गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण हरे गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल गोविंद हरी 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 स्वामी जी। राम राम हरी 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 हरी। एक प्रश्न आहे, गीतेतील महत्त्वाचे विषय आम्हाला समजावे म्हणून वेगवेगळ्या विषयावरील अनेक तत्त्वे गीता दर्शन या ग्रंथात मांडले आहेत, त्यातील परिपूर्ण जीवनाचा आलेख यामध्ये उत्तम जीवनापासून परिपूर्ण पारमार्थिक जीवनापर्यंतच्या चढत्या वाढत्या पायऱ्या दर्शविल्या आहेत। उत्तम जीवन युक्त युक्ततर युक्ततम आत्मज्ञानी आणि आत्मज्ञानी सहृदय सेवामूर्ती, यात युक्ततम असून युक्ततम आत्मज्ञानी जीवनापासून श्रद्धा प्रेमादी उपासना सांगितली आहे। यावर चिंतन करताना असे लक्षात आले की श्रद्धा असल्याशिवाय आपण या चौथ्या पायरीपर्यंत पोहोचूच शकत नाही। आत्मज्ञान झाले नसताना शुद्ध भावाने कर्तव्य कर्माचे आचरण, त्याही पुढे जाऊन ज्ञान विचार अधिक कर्म आणि त्याही पुढे जाऊन ध्यान या श्रद्धा ठेवूनच कराव्या लागणाऱ्या गोष्टी आहेत। मग ती बेसिक श्रद्धा आणि आत्मज्ञानी पुरुषाच्या जीवनात उपासना म्हणून सांगितलेली ही श्रद्धा यात काय फरक असावा, कृपया शंका निवारण करावे ही प्रार्थना। प्रश्न समजला का? गीता दर्शनामध्ये सर्वात शेवटी काही तत्त्वे दिलेले आहेत, त्या तत्त्वांमध्ये सर्वसाधारण उत्तम जीवन जे आहे ते जीवन आणि त्याच्यापासून चढता वाढता आलेख असणार पारमार्थिक जीवन अशा रीतीने दाखवलेलं आहे। उत्तम जीवन म्हणजे तुम्ही असं धरा की यम नियम यांनी परिपूर्ण असणार जीवन, ते परमार्थाच्या पाया करता आवश्यक आहे असं जीवन, ते उत्तम जीवन, त्या जीवनाच्या पायावर सर्व परमार्थाची इमारत उभी राहणार। आता यमनियम मला सांगायला लावू नका, शास्त्रकारांनी पाच कायिक व्रत आणि पाच मानसिक व्रत सांगितलेली आहेत। ही जी मानसिक व्रत त्याला यम असं म्हणतात आणि कायिक व्रत आहेत त्याला नियम असं म्हणतात। अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह हे पाच यम सांगितलेले आहेत आणि शौच संतोष तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे पाच नियम सांगितलेले आहेत। सर्वसाधारण सभ्य माणसांनी ज्याला समाजाला धरून चालायचं आहे अशाही माणसांनी आणि सर्वच लोकांनी, त्याच्यामध्ये गृहस्थी आले आणि संन्यासीही आले, अशा दोन्ही टोकाच्या उत्तम माणसांनी आपलं जीवन अधिक चांगलं होण्यासाठी म्हणून ज्या मानसिक आणि कायिक व्रतांची कास धरावी ते हे यम आणि नियम यांनी सांगितलेल्या गोष्टी, ते उत्तम जीवन आपण समजू, या जीवनाच्या पायावर पारमार्थिक इमारत उभी राहते। या जीवनामध्ये जर कर्मयोग आला तर त्या जीवनाला भगवंत युक्त जीवन असं म्हणतात। उदाहरणार्थ पाचव्या अध्यायामध्ये युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिम आप्नोति नैष्ठिकीम, कर्मयोग सांगितल्यानंतर अशा असा मनुष्य युक्त होऊन म्हणजे कर्मयोगाच्या युक्तीनी संपन्न होऊन कर्मफळाचा त्याग करून शांती प्राप्त करतो असं सांगितलेलं आहे. ते हे युक्त जीवन. या युक्त जीवनामध्ये व्हॅल्यू ऍडिशन म्हणून जेव्हा ध्यान येतं, कर्म करत असताना मी आणि माझं काढून आत्मचिंतनासहित फलाशा टाकून कर्म करण्याचा अभ्यास, त्याच्यामध्ये आत्मचिंतन निराळ पण आत्म्याचा प्रत्यय अजून नाही, हा प्रत्यय ध्यानाने येतो. ध्यानाशिवाय येत नाही. ध्यानेन आत्मनी पश्यती, ध्यानेन आत्मनी पश्यंती केचित आत्मानम आत्मना, ध्यानाने हा प्रत्यय येतो. त्यामुळं अशा जीवनामध्ये जेव्हा ध्यान समाविष्ट होतं त्या जीवनाला युक्त तर जीवन असं म्हटलेलं आहे. मात्र भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये कुठेही युक्त तर हा शब्द वापरलेला नाही, तो मी वापरलाय. गीता दर्शन लिहिताना, गीता सांगत असताना भगवंतांनी युक्त म्हटलं आणि युक्त तम म्हटलं, म्हणून हे मधलं जीवन युक्त तर म्हणायला पाहिजे, म्हणून मी त्याला युक्त तर असं म्हटलं. भगवंतांनी युक्त तम हा शब्द मात्र वापरला. सहाव्या अध्यायाच्या शेवटी, सहाव्या अध्यायाच्या शेवटी तपस्विभ्या भी अधिकहा योगी ज्ञानिभ्या मतोधिकहा कर्मिभ्या अपि अधिकहा योगी तस्मात योगी भवार्जुन असं भगवंत म्हणाले. ज्ञानी, तपस्वी आणि कर्मयोगी यांच्यापेक्षा देखील योगी श्रेष्ठ आहे, कारण तो प्रत्यक्ष प्रचिती घेतो. असं असल्यामुळं परमात्म्याची थेट प्रचिती घेणारा जो योगी आहे तो योगी या तिघांपेक्षा देखील अधिक आहे असं भगवंत म्हणाले. आणि असा जो योगी आहे त्या योग्यांमध्ये देखील योगिनाम अपि सर्वेषाम, शेवटचा श्लोक, मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते योमाम समय युक्त तमो मता असं भगवंत म्हणाले. अशा सर्व योग्यांमध्ये देखील, म्हणजे आपल्या इथं सगळे योगी आहेत असं जर धरलं तर ध्यान करणारे आहेत ते, की जे स्वतःला कर्मिभ्या जे आहेत त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असं भगवंतच म्हणतात, जे तप करणारे आहेत त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असं भगवंतच म्हणतात, आणि ज्ञानी याचा अर्थ शास्त्राचं अध्ययन करणारे आहेत त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असं भगवंतच म्हणतात, असे सगळे योगी समजा एका ठिकाणी जमलेले आहेत अशा योग्यांमध्ये योगिनाम अपि सर्वेषाम मद्गतेन अंतरात्मना, मद्गत मीच परम कर्तव्य आहे असं ज्यांच्या जीवनामध्ये आहे असे, पण श्रद्धावान भजते योमाम त्यांच्यामध्ये जे श्रद्धेनी भजतात समे युक्त तमोमत ते युक्त तम आहेत असं भगवंत म्हणाले. हे जे श्रद्धेनी भजणं जे आहे ते योग्याच्याही पुढे जाऊन भगवंत त्याचं महत्व सांगतात, आणि तो युक्त तम आहे असं भगवंत म्हणतात. म्हणजे आत्म्याची प्रचिती घेतल्यानंतर देखील जे श्रद्धेनी भजतात, आत्म्याची प्रचिती घेतल्यानंतर माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी असं जे म्हणतात, आत्म्याची प्रचिती घेतल्यानंतर त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये कल्पद्रुमा तळी वेणू वाजवी तू आहे अशा सगुण भावामध्ये जे रमतात भजतात ते युक्ततम आहेत असं भगवंत म्हणाले. हे युक्ततम आत्मज्ञानी. आणि त्या चार्ट मध्ये अजून एक त्याच्याही पुढे गेलेली, ती म्हणजे आत्मज्ञानी सरुदय सेवामूर्ती. हे सर्वात शेवटचं जीवन भगवंतांनी सांगितलेलं. या जीवनाचा निर्देश नवव्या अध्यायामध्ये भगवंतांनी केला. अवजानन्ति माम मूढ़ा मानुषीं तनुमाश्रितम्। मानुषी तनु धारण करणाऱ्या पण आत भगवंत तू असणाऱ्या अशा माझी अवगणना जो करत नाही। मनुष्य कितीही ज्ञानी झाला तरी, कितीही ग्रंथ वाचले तरी, दुसऱ्याला तुच्छ समजतो ही माणसाच्या ठिकाणी फार अडचण आहे। मी असं ऐकलं की जेव्हा पहिला संतांचा मेळावा किंवा सर्व संत प्रथम एका व्यासपीठावर सगळ्या शंकराचार्यांसहित असे आणण्याचा प्रयत्न झाला आणि झालं, ती गोष्ट घडली आपल्या देशामध्ये, जे यायला तयार नव्हते। एका पीठाचे शंकराचार्य असं म्हणत होते की दुसऱ्या पीठापेक्षा माझं पीठ श्रेष्ठ आहे, त्यामुळे एका व्यासपीठावर यायला तयार नव्हते। अनेक महंत आपल्या देशातले, माझी अशी कल्पना आहे 40 वर्षांपूर्वी ती घटना घडली, संत जरी म्हटले तरी एकत्र यायला तयार नव्हते। आमचा संप्रदाय यांच्या संप्रदायापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणत होते। याचा अर्थ त्या श्रेष्ठ त्या संप्रदायाचे जे अध्वर्य होते ते अध्वर्य माझ्यापेक्षा कमी आहेत असा भाव धरत होते। बघा, थोडस नीट विचार जर केला तर त्यांचे अनुयायी तर प्रश्नच नाही, पण आमचं पीठ त्यामुळं मी हा अधिक श्रेष्ठ आहे असं म्हणत होते। त्यांना एकत्र करण्यासाठी भयंकर त्रास झाला। ही आम्ही ज्यांना ज्ञानी म्हणून त्यांच्या पायावर डोकं ठेवतो अशांची कथा, तर घराघरामध्ये मनुष्य रूपानी पण त्याच्या आत असणाऱ्या परमात्म्याची रोज अवगणना होते। मूर्ख, बेअक्कल, कळत नाही, अक्कल नाही, इथपासून ते मग कोणतेही शब्द। अशी अवगणना न करता प्रभू भावाने त्याच्याशी आदरपूर्वक वागणं आणि पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती आणि त्याची संभावना करणं, पत्र पुष्प फल तोय चांगले शब्द, मोजके आणि चांगले शब्द यांनी संभावना करणं, आदर व्यक्त करणं। जर माझ्या आत लागलेला दिवा मला समजतो तर दुसऱ्याच्या आत लागलेला दिवा त्याला समजत नाही, पण मला नको समजायला, मी त्याचा अपमान करायचा कोणत्या कारणाकरता? म्हणून त्यांचा अपमान न करणं आणि त्यांची सेवा करायला प्रवृत्त होणं हे सर्वात आदर्श जीवन भगवंतांनी सांगितलं। ही भगवंतांची आदर्श सेवा मूर्ती। ते असं म्हणतात की यावर चिंतन करताना असे लक्षात आले की श्रद्धा असल्याशिवाय आपण चौथ्या पायरीपर्यंत पोहोचू शकत नाही। उत्तम जीवन युक्त, युक्ततर, युक्ततम आत्मज्ञानी आणि पाचवी पायरी आत्मज्ञानी सहृदय सेवामूर्ती। 11व्या अध्यायात त्याचा क्रम भगवंतांनी दिला। मत कर्मकृत, मत परमो, मत भक्ता, संगवर्जिता, निर्वैर सर्वभूतेषु, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी अत्यंत निर्वैर भावनेने राहणारा। आणि हे निर्वैर सर्वभूतेषु आहे त्याचाच खुलासा नंतर, अद्वेष्टा सर्वभूतांना मैत्र करुण एवच आदी भक्त लक्षणांनी भगवंतांनी 12व्या अध्यायामध्ये केला। हे जे जीवन आहे हे जीवन सर्वात श्रेष्ठ जीवन। ते असं म्हणतात की श्रद्धा असल्याखेरीज आपण चौथ्या पायरीपर्यंत पोहोचू शकत नाही। आत्मज्ञान झालेलं नसताना, आता प्रश्न बघा, आत्मज्ञान झालेलं नसताना शुद्ध भावानी कर्तव्य कर्माचं आचरण, त्याच्याही पुढे जाऊन ज्ञान विचार अंतःकरणामध्ये साठवणं, त्याच्याही पुढे जाऊन कर्तव्य कर्म करत राहणं आणि त्याच्याही पुढे जाऊन ध्यान करणं आणि ध्यानाने परमात्म्याला प्राप्त करणं, या श्रद्धा ठेवूनच कराव्या लागणाऱ्या गोष्टी आहेत। मग ती बेसिक श्रद्धा आणि आत्मज्ञानाच्या पुरुषा आत्मज्ञानी पुरुषाच्या जीवनात उपासना म्हणून सांगितलेली ही श्रद्धा याच्यात काय फरक असावा? तर काही फरक नाही. रामकृष्ण असं म्हणतात की गच्चीवर गेल्यावर मग समजतं की ज्या विटा आणि चुनांची गच्ची त्याच विटा आणि चुनांच्या चुन्याच्या पायऱ्या झालेल्या होत्या. आत्मज्ञानी पुरुषाच्या जीवनात जी श्रद्धा असते आणि ज्या श्रद्धेनी तो नंतर आचरण करत राहतो. बाराव्या अध्यायातला दुसरा श्लोक कोणता? मय्यावेश्य मनो येमाम नित्य युक्ता उपासते श्रद्धया परया उपेता तेमे युक्त तमो मताहा, असा बाराव्या अध्यायातला दुसरा श्लोक आहे. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत म्हणतात त्याच्यामध्ये श्रद्धापूर्वक माझ्या ठिकाणी मन ठेवल्यानंतर मय्यावेश्य मनो येमाम, माझ्या ठिकाणी म्हणजे परमात्म्याचं स्वरूप ज्यांनी आकलन करून घेतलं आणि त्या ठिकाणी ज्यांनी मन ठेवलं म्हणजे परमात्म्याशी एकरूप झाले. नित्य युक्ता आणि नेहमीच युक्त राहिले. जागृतीमध्ये स्वप्नात सुषुप्तीमध्ये व्यवहार करत असताना मंडईमध्ये 6 रुपयाला गड्डी 5 रुपयाला दे अशी घासाघीस करत असताना अशा सर्व वेळेला ते नित्य युक्त असतात आणि त्याच्याही पलीकडे जाऊन उपासना करतात. हे जे श्रद्धेचं आणि प्रेमाचं स्वरूप सांगितलेलं आहे 12व्या अध्याय या तऱ्हेने मला वाटतं कळसाध्यायच आहे. आदर्श जीवनाचं सर्वात उंच असं ठिकाण. 12व्या अध्यायात अजून एक श्लोक आला, ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते तेषाम अहम समुद्धरता. या सगळ्या गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये आहेत ही उपासना ही साधना सुरुवातीपासून केल्यामुळेच शेवटपर्यंत त्याच्या जीवनामध्ये आहे. आत्मज्ञान झाल्यानंतर श्रद्धेची काय गरज असं जर कोणी म्हणेल, कारण एकतर ज्ञान शक्य आहे, माहीत असेल तर श्रद्धेची गरज नाही असं समजलं जातं. श्रद्धा म्हणजे जी गोष्ट माहीत नाही त्याच्यावर आप्त वाक्याप्रमाणे विश्वास ठेवणं हे श्रद्धेचं स्वरूप. जर माहीतच असेल, ज्ञानच असेल तर श्रद्धेची आवश्यकता काय? ज्ञानच असेल तर एवढ्या उहापोहाची गरजच नाही. सगळ्या भगवद्गीतेमध्ये अशा पुरुषाचं कोणतं वर्णनच केलेलं नाही. भगवद्गीता ही अर्जुनाला निमित्त करून अर्जुनाप्रमाणेच असणाऱ्या सर्वांकरता आपल्यासारख्यांकरता सांगितलेली आहे. असं असल्यामुळं त्या दुसऱ्या गोष्टीबद्दल ज्याला ज्ञानच प्राप्त झालेलं आहे त्याच्याबद्दल म्हणजे एकदमच त्याच्याबद्दल भगवंत काहीच बोलत नाहीत. भगवंत नेमक्या 2-3 ठिकाणी त्याच्याबद्दल बोलले पण प्रत्येक वेळेला ते अवघड आहे एवढंच बोलले. कर्मयोगाशिवाय संन्यास हा अवघड आहे असं म्हणाले. 12व्या अध्यायामध्ये अव्यक्तोपासना अवघड आहे असं म्हणाले, पण अव्यक्तोपासने संबंधी याच्यापेक्षा जास्त भगवद्गीतेत काही सांगितलं नाही. अव्यक्तोपासना कशी केली जाते याचं थोडं दिग्दर्शन 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलं. पण बाकीची जी सगळी भगवद्गीता आहे ती क्रमाक्रमाने आपल्यासारख्यांना म्हणजे श्रद्धेशीच प्रारंभ करून आत्मज्ञान संपादन करून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत परमात्म्याशी एकरूपता झाली तरी व्यवहार करताना श्रद्धेनेच काम करावं लागतं असंच भगवद्गीता सांगते. हे जे श्रद्धेबद्दलचे विवरण आहे ते 3र्या अध्यायामध्ये श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परहा संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छती ही कास भगवंत कधीच सोडत नाहीत सगळ्या भगवद्गीतेमध्ये असं दिसतं. त्यामुळं आत्मज्ञान झालेलं नसताना ही श्रद्धा ठेवायची कशी? आपल्याला जमेल तशा श्रद्धेने सुरुवात करायची. प्रत्येकापाशी श्रद्धा असते, त्या श्रद्धेचा उपयोग करायचा. तोही 100% श्रद्धा प्रत्येकाला दिलेली आहे बरं का? जो आस्तिक आहे तो 100% श्रद्धेनी किंवा काय 51% श्रद्धेनी असं म्हणतो की ईश्वर आहे, आणि जो नास्तिक आहे तो 100% श्रद्धेनी किंवा 51% श्रद्धेनी म्हणतो की ईश्वर नाही. त्याला ईश्वर नाही हे कळलेलं नाहीये. तोही श्रद्धेनीच म्हणतो ईश्वर नाहीये. श्रद्धामयोयम पुरुषहा योय श्रद्ध एव सहा. नास्तिक मोठा बुद्धिवादी आहे असं समजू नका. त्याला बुद्धिवादी असा बाहेर जरी शब्द दिलेला असला तरी देखील त्याच्या बुद्धीला समजले असं धरू नका की ईश्वर नाहीये. त्याची अशी श्रद्धा आहे की ईश्वर नाहीये, आणि आस्तिक आहे त्यालाही ईश्वर मुळीच समजलेला नाहीये. त्याची अशी श्रद्धा आहे की ईश्वर आहे, या आहे भावाने तिथपर्यंत पोहोचायचं. तुम्हाला एक अंकगणित दिलं, त्या अंकगणितामध्ये उत्तर काढायचंय, ते उत्तर 0 आहे असं गृहित धरू असं म्हटलं तर कोणालाही अंकगणित सोडवता येणार नाही. 100 आहे असं धरू असं म्हटलं तर मग शेवटी अचूक उत्तरापर्यंत जाऊ शकतो. किंवा क्षय आहे, एक्स आहे असं म्हटलं तर उत्तरापर्यंत जाऊ शकतो. पण काहीतरी गृहित माहीत नसताना काहीतरी गृहित धरून चालावं लागतं. तुम्ही अनोळखी ठिकाणी गेलेले असताना पदोपदी श्रद्धेचा उपयोग प्रत्येक व्यक्ती करत असते, आस्तिक असो किंवा नास्तिक असो. स्टेशनवर उतरल्यावर तुम्ही रस्ता विचारता आणि त्याप्रमाणे तुम्ही जाऊन शेवटी तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं अचूक पोहोचता. त्यातही कोणी कोणी असं म्हणतं की परत एकदा कन्फर्म करू. जिथं सांगितलं की उजवीकडे वळा तर तिथं परत चौकात विचारा की उजवीकडेच वळायचं आहे ना, तर चालतं. तरी देखील ती श्रद्धाच आहे. त्यामुळं परमार्थाची सुरुवात विशिष्ट श्रद्धेनीच करावी लागते. आणि आत्मज्ञानी पुरुषाच्या बाबत जसं सर्व गोष्टी कळसाला पोचतात तशी त्याची श्रद्धा देखील कळसाला पोचते. म्हणून तर समोर आलेली व्यक्ती त्याला परमात्मा दिसायला लागते. परमात्मा आहे अशा निश्चयाने तो नभी वावरे जो अणु रेणु काही रिता ठावया राघवे वीण नाही. ही श्रद्धा आहे का ज्ञान आहे? जे ज्ञान आहे असं म्हणतो त्याच गोष्टींनी प्रथम सुरुवात केलेली होती श्रद्धापूर्वक, आणि मग नंतर तेच ज्ञान झालं. आधी ब्रह्मा करूनी शेवट मशक धरूनी. वेळ संपली मला असं वाटतं, नाम सांगितलं तर इथं वेळ कमी पडला. माझी समस्त हे जाणवनी स्वरूप माझे ब्रह्मदेवापासून शेवट मशक धरोनी. म्हणजे काय मशक? म्हणजे काय? चिलट, मच्छर. आधी ब्रह्मा करूनी शेवट मशक धरोनी माझी समस्त हे जाणवनी स्वरूप माझे. मशकामध्ये काय म्हणून जाणायचं? भगवंताचं स्वरूप. हायजेनिक, इनहायजेनिक, आमचं जीवन खराब करणार आहे. माशांमुळे आमच्या लहानपणी खेडोपाडी किती रोग होत असत माशांमुळे. त्याच्यामध्ये भगवंताचं स्वरूप. डासांमुळे पण श्रद्धेने तसं चालायचं. वाढ धाकुटे न म्हणती सजीव निर्जीव नेणती. आम्हाला माहित नाही तो दगडाचा आहे का काय. आम्ही तिथं चैतन्यच पाहतो. सजीव जाणत नाहीत, निर्जीव जाणत नाहीत. नीट जर पाहायला गेलं तर काय, कसला आलाय देव अगदी म्हणू शकतो. काही काही फरक पडत नाही. तुम्ही असं म्हटलात म्हणून तुमच्या अंतःकरणात फरक पडतो. तुमचं अंतःकरण दगड होतं. त्याला जर चैतन्ययुक्त तुम्ही पाहिलं तर तुमच्या अंतःकरणात फरक पडतो. तुमच्या अंतःकरणात चैतन्याचा संचार होतो. हे सगळं बाहेर सिद्ध असिद्ध करण्यासाठी चाललेलं नाहीये, हे जे चाललेलं आहे ते आपल्यात फरक पडण्यासाठी. असं असल्यामुळं या प्राथमिक श्रद्धेने केलेली सुरुवात शेवटी याच्या कळसापर्यंत जाऊन पोहोचते. हाती घेऊन तूप वाटी नामा धावे श्वाना पाठी, कुत्र्याच्या मागोमाग नामदेव पळतायत. तो काय खरंच जगत जेठी होता? ते खरंच कुत्र होत. लूत भरलेलं पंढरपूरच्या वाळवंटातलं कुत्र. कोणीही प्रवचनकार किंवा कीर्तनकार सांगू की तिथं पांडुरंग परीक्षेला आलेला होता. ते कुत्र होत, पांडुरंग नव्हता. आणि तसं पांडुरंग आहे अशी जर दृष्टी असेल तर मग सर्वत्र पांडुरंग असलाच पाहिजे. ते सांगण्यासाठी कुत्र नामदेवांना सहाय्यभूत झालं. उभा उभा जगजेठी कोरडी कैसी खासी रोटी, देव हासोनिया बोले नाम्या कैसे ओळखिले, नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली सर्वाठाई. विसव खेचरांनी जे ज्ञान दिलं त्या पोटी आता या कुत्र्याला देखील मी हे कुत्र ही नाही म्हणून पाहू शकत नाही. सर्वाभूती ते भरून राहिलेलं आहे अशी ओळख झाली. ही जी सहृदयता आहे, ही जी सेवा आहे, ही जीवनाची सर्वोच्च पायरी, ही पायरी देखील या प्राथमिक श्रद्धेने चढली जाते. आणि ही प्राथमिक श्रद्धेने चढल्यानंतर त्यांनाही माहीत असतं कुत्र हे कुत्र आहे. स्त्री ही स्त्री आहे, पुरुष हा पुरुष आहे, लबाड हा कायम लबाडच राहणार, सज्जन हा सज्जनच आहे, हे त्यांना माहीत असतं. पण त्याच्याही पेक्षा पलीकडच्या एका भावानी ते सर्वत्र परमात्मा पाहून निश्चिंत होतात, निर्वैर होतात, समाधान प्राप्त करतात. नाहीतर नको असलेली व्यक्ती एक समोर आली की ब्लड प्रेशर वाढून घेतो की नाही आपण? तर ते अत्यंत निश्चिंत होऊन शांत होऊन जो जीवनाचा खरा उद्देश आहे. असं असल्यामुळं ही बेसिक श्रद्धा आणि आत्मज्ञानी पुरुषाच्या जीवनात उपासना म्हणून सांगितलेली श्रद्धा याच्यात काही फरक नाही. आत्मज्ञानी पुरुषाच्या जीवनाबद्दल फार कल्पना आपण नकोच करायला. साधकाशिवाय ते सिद्धच होत नाही. असं असल्यामुळं आपल्याला जितकं शक्य तितकं श्रद्धामय जीवन जगू आणि त्याचाच कळसाध्याय हा आत्मज्ञानी जीवनाच्या पुरुषामध्ये अवतरतो. खूप चांगला प्रश्न होता. हरी, एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.
श्रीराम।